चीनीमंडी.com पॉडकास्ट।
वीजी डेली शुगर मार्केट अपडेट, बुधवार 27 नोव्हेंबर 2019। डोमेस्टिक मार्केट, आज देशभरात साखरेची मागणी कमी राहिली। महाराष्ट्रात S30 साखरेचा व्यापार 3050 रुपये ते 3100 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3150 रुपये ते 3200 रुपये राहिला। दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3200 रुपये ते 3230 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3250 रुपये ते 3280 रुपये राहिला। उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3295 रुपये ते 3360 रुपये होता। गुजरातमध्ये S30 साखरेचा व्यापार 3140 रुपये ते 3160 रुपये होता, तर M30चा व्यापार 3230 रुपये ते 3290 रुपये राहिला। कोलकाता S30 साखरेचा व्यापार 3520 रुपये ते 3560 रुपये राहिला। तमिळनाडू S30चा व्यापार 3250 रुपये ते 3350 रुपये होता, तर M30चा व्यापार 3335 रुपये ते 3350 रुपये राहिला। कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहे। इंटरनॅशनल मार्केट, सीझन 2018-19 तयार व्हाईट शुगरला चांगली मागणी आहे आणि त्याची किंमत 20,100 रुपये ते 20,300 रुपये आहे। एक्सपॅक्ट्रीनुसार डिसेंबर 2019-20 हंगामाचे पीक वितरित करण्याची मागणी 20,700 रुपये ते 20,800 रुपये आहे। तथापि सध्या बाजारात कोणताही विक्रेता नाही। सीझन 2019-20 हंगामात कच्च्या साखरेचे एक्सपॅक्ट्री दर 20,000 रुपये ते 20,200 रुपये पर्यंत होते। भारतीय पांढऱ्या साखरेचे FOB संकेत $326 ते $328 पर्यंत आहेत। लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $342.90 प्रति टन राहिला आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 12.82 सेंट्स होते। करन्सी आणि कमोडिटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 71.38 झाला, तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 4.23 झाला। क्रूड फ्युचर्स 4,186 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $58.58 होते। इक्विटी, BSE सेन्सेक्स 199.31 अंकांनी वर येऊन 41,020.61 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE निफ्टी 63 अंकांनी वर येऊन 12,100.70 अंकावर बंद झाला।